ಪುರುಷ ಸೂಕ್ತಂ ಓಂ ಸಹಸ್ರ ಶೇರ್ಷ ಪುರುಷ ಸಹಸ್ರಾಕ್ಷ ಸಹಸ್ರಪಾದ ಸ ಭೂಮಿಂ ವಿಶ್ವತೋ ಭೃತ್ವಾ ಅತ್ಯತಿಷ್ಠದ್ದಶಾಂಗುಲಾ ಪುರುಷ ಏವೇದಕಂ ಸರ್ವಂ ಯದ್ಭೂತಂ ಯಶ್ಚ ಭವ್ಯಂ ಉತಾಮೃತತ್ವಸ್ಯೇಷಾನಃ ಯದನ್ಯೇನಾದಿರೋಹತಿ ಏತಾವಾನಸ್ಯ ಮಹಿಮಾ ಅಥೋದ್ಯಾಯಾಗಶ್ಚ ಪುರುಷಃ ಪಾದೋಸ್ಯ ವಿಶ್ವಭೂತಾನಿ ತ್ರಿಪಾದಸ್ಯಾಮೃತಂ ದಿವಿ ತ್ರಿಪಾದೋದ್ವಉದಯತ್ಪುರುಷಃ ಪಾದೋಸ್ಯೇಹ ಭವಾತ್ ಪುನಃ ತಥೋ ವಿಶ್ವಂ ವ್ಯಕ್ರಾಮದೆ ಶಾಸನಾನಸನೆ ಅಭಿ ತಸ್ಮಾತ್ ವಿರಾಟ ಜಾಯತ ವಿರಾಜೋ ಅಧಿಪುರುಷಃ ಸ ಜಾತೋ ಅತ್ಯರಿಚ್ಛತ ಪಶ್ಚಾತ್ ಭೂಮಿಮಥೋ ಪುರಃ ಯತ್ಪುರುಷೇಣ ಹವಿಷಾ ದೇವಾ ಯಜ್ಞಮತನ್ವತ ವಸಂತೋ ಅಸ್ಯಾಸೀದಾಜ್ಯಂ ಗ್ರೀಷ್ಮ ಯಧ್ಮ ಶರದ್ಧಭಿಃ ಸಪ್ತಾಸ್ಯಾಸನ್ ಪರಿದಯಃ ತ್ರಿಸಪ್ತ ಸಮಿಧ ಕೃತಾಃ ದೇವಾಯದ್ಯಜ್ಞಂ ತನ್ವಾನಾಃ ಅಬದ್ಧನ್ ಪುರುಷಂ ಪಶುಂ ತಂ ಯಜ್ಞಂ ಪರಿಗಿಷಿ ಪ್ರೌಕ್ಷಣ್ಯೇ ಪುರುಷಂ ಜಾತಮಗ್ರತಃ ತೇನ ದೇವಾ ಅಯಜಂತ ಸಾಧ್ಯಾಶಯಶ್ಚ ಯೇ ತಸ್ಮಾತ್ ಯಜ್ಞಾತ್ ಸರ್ವಹುತಃ ಸಂಭೃತಂ ಮೃಷಧಾಜ್ಯಂ ವಸೋಗಸ್ತಾಶ್ಚಕ್ರೇ ವಾಯವ್ಯಾನೆ ಆರಣ್ಯಾನ್ ಗ್ರಾಮ್ಯಾಶ್ಚ ಯೇ ತಸ್ಮಾತ್ ಯಜ್ಞಾತ್ ಸರ್ವಹುತಃ ತ್ರಿಶಃ ಸಾಮಾನಿಜಗ್ನಿರೇ ಛಂದಾಗಂಸಿ ಜಗ್ನಿರೇ ತಸ್ಮಾತ್ ಯಜಸ್ತಸ್ಮಾದಜಾಯತ ತಸ್ಮಾದಶ್ವ ಅಜಾಯಂತ ಏಕೇಚೋ ಭಯಾದತಃ ತಾವೋಹ ಜಗ್ನಿರೇ ತಸ್ಮಾತ್ ತಸ್ಮಾತ್ ಜಾತ ಅಜಾವಯಃ ಯತ್ಪುರುಷಂ ವ್ಯದತಃ ಕಲಿತಾವ್ಯಗಲ್ಪಯನ್ ಮುಖಂ ಕಿಮಸ್ಯ ಗೌ ಬಾಹೋ ಕಾ ಭೂರೂಪಾದಾವುಚ್ಛೇತೆ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಸ್ಯ ಮುಖಮಾಸೀತ್ ಬಾಹೋರಾಜನ್ಯಕೃತಃ ಓರೋ ತದಸ್ಯ ಗದ್ವೈಷ್ಯಃ ಪದ್ಭ್ಯಾಗುಂ ಶೋದ್ರೋ ಅಜಾಯತ ಚಂದ್ರಮಾ ಮನಸೋ ಜಾತಃ ಚಕ್ಷೋ ಸೂರ್ಯೋ ಅಜಾಯತ ಮುಖಾದಿಂದ್ರಶ್ಚಾಗ್ನಿಶ್ಚ ಪ್ರಾಣಾದ್ವಾಯುರಜಾಯತ ನಾಭ್ಯ ಆಸೀದಂತರಿಕ್ಷ ಶೇಷ್ಣೋದ್ಯೌ ಸಮವರ್ತತ ಪದ್ಭ್ಯಾಂಬೋಭಿರ್ದಿಶ ಶ್ರೋತ್ರಾದ ತಥಾ ಲೋಕಾಗುಮ್ಮಕಲ್ಪಯನ್ ವೇದಾಹಮೇತಂ ಪುರುಷಂ ಮಹಾಂತೋ ಆದಿತ್ಯವರ್ಣಂ ತಮಸಸ್ತು ಭಾರೇ ಸರ್ವಾಣಿ ರೂಪಾಣಿ ವಿಚಿತ್ಯ ಧೀರಃ ನಾಮಾನಿ ಕೃತ್ವಾಭಿವದನ್ ಯಥಾಸ್ತೆ ಧಾತಾ ಪುರಸ್ತಾದ್ಯಮುದಾ ಜಹಾರ ಶಕ್ರ ಪ್ರವಿದ್ವಾನ್ ಪ್ರತಿಶಶ್ಚತಸ್ರಃ ತಮೇವಂ ವಿದ್ವಾನ್ ಅಮೃತ ಇಗ ಭವತಿ ನಾನ್ಯ ಪಂಥಾಯನಾಯ ವಿದ್ಯತೆ ಯಜ್ಞೇನ ಯಜ್ಞಮಯಜಂತ ದೇವಾಃ ತಾನಿ ಧರ್ಮಾಣಿ ಪ್ರಥಮಾನ್ಯಾಸನ್ ದೇಹನಾಗಂ ಮಹಿಮಾನಃ ಸ್ವತಂತೆ ಯತ್ರ ಪೂರ್ವೇ ಸಾಧ್ಯಾ ಸಂತಿ ದೇವಾಃ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೇ ವಾಸುದೇವಾಯ ಅಭ್ಯ ಸಂಬೋಧ ಪೃಥಿವ್ಯೈರಸಾಶ್ಚ ವಿಶ್ವಕರ್ಮಣಃ ಸಮವರ್ತತಾಧಿ तस्य त्वष्टा विदधद्रूपमेधि तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेधाहमेतम् पुरुषम् महान्तो आदित्यवह्नम् तमसः परस्तात् तमेवम् विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था विद्यते जनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य धीरा परिजानन्ति योन्यो मरीचीनाम् पदमिच्छन्ति भेदसः यो देवेभ्य आतपति यो देवानाम् पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये रुजम् ब्राह्मम् जनयन्तः देवा अग्रे तदब्रुवन् यस्वैवम् ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन्वसे प्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यो अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपा अश्विनव्यात् इष्टम् मनिषान अमम् मनिषान सर्वम् मनिषान
नारायण सूक्तम्
सहस्रशीर्षम् देवम् विश्वाक्षम् विश्वशम्भुवम् विश्वम् नारायणम् देवमक्षरम् परमम् पदम् विश्वतः परमान्नित्यम् विश्वम् नारायणगम् हरिम् विश्वमेवेदम् पुरुषस्तद्विश्वमुपजीवति फलिम् विश्वस्यात्मेश्वरकम् शाश्वतकम् शिवमच्युतम् नारायणम् महाज्ञेयम् विश्वात्मानम् परायणम् नारायणपरो ज्योतिरात्मा नारायणः परः नारायणपरम् ब्रह्मतत्त्वम् नारायणः परः नारायणपरो ध्याताध्यानम् नारायणः परः यश्च किञ्चिज्जगत्सर्वम् दृश्यते श्रूयतेऽपिव अन्तर्बहिश्चगत्सर्वम् व्याप्य नारायणस्थितः अनन्तमव्ययम् कविगम् समुद्रेऽन्तम् विश्वशम्भव पद्मकोशप्रदीकाशकम् हृदयम् चाप्यथोमुखम् अथो निष्ट्या विदस्यान्तेनाभ्यामुपरितिष्ठति ज्वालमालाकुलम् भाति विश्वस्यायतनम् महते सन्ततकम् शिलाभिस्तुलम् वत्याकोशसन्निभम् तस्यान्ते सुशिरकम् सूक्ष्मम् तस्मिन् सर्वम् प्रतिष्ठितम् तस्य मध्ये महानग्निर्विश्वाच्यर्विश्वतोमुखः सोग्रभुक्विपदम् तिष्ठन्नाहारमजरः कविः तिर्यतोध्वमदः शायीरश्मयः सस्य सन्तथा सन्तापयति सन्देहमापाततलमस्तकः तस्य मध्ये वह्निशिका अनीयोऽध्वा व्यवस्थितः नीलतो यतमध्यस्था विद्युल्लेखे भवास्वरा नीवारसोगवर्तन्वी पीताभास्यनुपमा तस्या शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः स ब्रह्म स शिवः स हरिश्चेन्द्रः सोऽक्षरः परमस्वराट् ऋतकम् सत्यम् परम् ब्रह्म पुरुषम् गृह्णपिङ्गलम् ओर्ध्वरेतम् विरोपाक्षम् विश्वरूपाय वै नमो नमः नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुप्रचोदयात् ॐ जातवेदसे सुनवामसो मम राति यतो निदः दिवेदः स नः पर्षदति दुर्गाणि विश्वानामेव सिन्धुम् दुरिताज्ञिः तामग्निवर्णाम् तपसा ज्वलन्तीम् वैरोचनीम् कर्म फलेषु दुष्टाम् दुर्गाम् देवीगुम् शरणमहम् प्रपत्ये सुतरसि तरसे नमः आ ग्नेत्वं पारयाणव्यो अस्मान् स्वस्तिभिरति दुर्गाणि विश्वा पोश्च पृथ्वे बहुला न उर्वे भवादोकायतनयायसंयोः विश्वानि नो दुर्गः जातवेधस्यन्धम् न नावादुहृदादिपर्षे अग्ने अत्रिवन्मनसा गृह्णानो अस्माकम् बोध्यभिदातनो नाम् कृतनाचिधकम् सहमानमुग्रमग्निगमुपेम परमासधस्तात् स न पर्षदति दुर्गाणि विश्वाक्षामद्देवो अतिदुरिताद्यग्निः प्रत्रोषिगमेड्यो अध्वरेषु सनाश्च होतानव्यश्च सक्षि स्वाञ्चाग्ने धनवम् विप्रय स्वास्त्वभ्यम् च सौभगमागदश्व गोभिर्दुष्टमगितो निषिक्तम् तवेन्द्रविष्णोरनु सञ्चरेम नाकस्य पृष्ठमपि सम्वसा नो वैष्णवीम् लोक इहमादयन्ताम् कात्यायनाय विद्महे कन्यकुमारि धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्।